93.5 Red FM.
Alare ala sangram ala.
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलतोय?
हॅलो, गुड मॉर्निंग, संग्राम, प्रज्ञा बोलतीये.
प्रज्ञा पूर्ण नाव काय? प्रज्ञा परीक्षा?
नाही, प्रज्ञा गायकवाड.
प्रज्ञा गायकवाड, काय करतेस?
मी टीचर आहे.
अरे बापरे, अरे वा 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 वा. होळीचा काय प्लॅन किंवा रंगपंचमीचा काय प्लॅन?
ऍक्च्युली आम्ही दरवर्षी आमच्या सोसायटीमध्ये आम्ही होळी खेळतो. आम्ही धुलवड जास्त खेळतो कारण नॉर्थ इंडियन्स भरपूर आहेत सोसायटीमध्ये. पण दिस इयर आय हॅव डिसाइडेड की अजिबात खेळायची नाही. वेट होळी तर खेळायचीच नाहीये, ड्राय तर बिलकुलच नाही. कारण ड्राय जरी खेळलं तरी आपण एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ वॉटर वी युझिंग.
कारण ड्राय खेळलं तरी मग पुन्हा चार वेळा आंघोळ करावी लागणार आहे, सोसायटी धुवून काढावी लागणार आहे वगैरे.
हो, प्रश्नच नाही. मी एक पोस्टर बनवणार आहे सोसायटी पुढचं, एक गिविंग अ मेसेज की डोंट वेस्ट वॉटर, डोंट इव्हन प्ले ड्राय होली. मेबी नेक्स्ट इयर इफ वी हॅव इनफ अमाऊंट ऑफ वॉटर विथ अस.
प्रज्ञा टीचर तुमचं ऐकतील का सगळे? कारण ही शाळेची पोरं नाहीयेत, सोसायटी म्हटल्यावर एक से एक लोक असतात.
आई ना, मला कळतंय ते. पण माझ्याकडून मी प्रयत्न करणार आहे. आणि पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे, आमच्या सोसायटीत पण प्रॉब्लेम आहे पाण्याचा. ऑल्टरनेटिव्ह पाणी येतं, त्या हिताने ऐकलं ऍटलीस्ट कन्व्हिन्स पीपल.
सोसायटीचं नाव काय?
स्नेहा कॉम्प्लेक्स, वारजे.
बरं, सगळ्यांना नमस्कार सांग माझा. आणि माझ्याकडनंही अजिबात पाणी वापरू नका म्हणून सांग.
हो, नक्की. संग्राम बोलतो, पुणेकर कुलतो, रेड एफ एम बचाते रहो. थँक यू सो मच संग्राम.
थँक यू मॅडम. कमिंग अप इन जस्ट अ बिट, चार गाण्याची पक्की साथी साथ. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम.